आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। ॲडव्हान्टेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं गुवाहाटीत उद्घाटन। दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आम आदमी पार्टीच्या 12 आमदारांचं निलंबन। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाचा निषेध करणाऱ्या युक्रेनच्या ठरावाला अमेरिकेचा विरोध। भारत आणि चीन तटस्थ। आणि ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना। बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर केंद्रित झालं असून विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ॲडव्हान्टेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर आज गुवाहाटी इथं ते बोलत होते।
आज दुनिया का भरोसा भारत की युवा आबादी पर है, जो बहुत तेजी से स्किल्ड हो रही है, इनोवेट कर रही है। आज दुनिया का भरोसा भारत के उस न्यू मिडिल क्लास पर है, जो गरीबी से निकलकर नई एस्पिरेशन के साथ आगे बढ़ रहा है।
कारखाना क्षेत्राची वाढ आणि रोजगार निर्मिती याकरता आवश्यक पायाभूत सोयी सुविधा आणि उद्योगांना अनुकूल वातावरण देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले। पूर्वेकडच्या देशांबरोबर भारताच्या व्यापारात आसामची भूमिका महत्त्वाची असून विशेषतः सेमीकंडक्टर निर्मितीत आसाम देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मेक इन इंडियामार्फत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सरकार प्रोत्साहन देत आहे असं मोदी म्हणाले। केंद्र आणि आसाममधल्या भाजप सरकारनं एकत्रितपणे राबवलेल्या विविध विकास योजनांची माहिती त्यांनी दिली। आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। अदानी, रिलायन्स आणि टाटा या उद्योग समूहांच्या प्रमुखांची भाषणं यावेळी झाली। ऊर्जा निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, अन्न प्रक्रिया, आतिथ्य या क्षेत्रात तसंच स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला वाव देणारी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याच्या घोषणा या उद्योजकांनी केल्या। 2 दिवस चालणाऱ्या या गुंतवणूकदार संमेलनात विविध पातळ्यांवरची एकूण 14 सत्रं होणार आहेत। तसंच 240 अधिक उद्योगांची दालनं सादर करण्यात येत आहेत। केंद्र सरकारनं अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हिसकावून घेतली आहे असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केला। शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे सरकारची सबका साथ सबका विकास ही घोषणा या घटकांची थट्टा करणारी आहे अशी टीका त्यांनी केली। केंद्र सरकारनं फक्त शिष्यवृत्तीत कपात केली नाही तर दरवर्षी शिक्षणासाठीच्या निधीत 25% निधी कमी केला आहे असा आरोपही त्यांनी केला। दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांच्या अभिभाषणाच्या वेळी घोषणाबाजी केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पार्टीच्या 12 आमदारांना विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी आज निलंबित केलं। गोपाल राय, वीरसिंग धिंगन, मुकेश अहलावत, चौधरी जुबेर अहमद, अनिल झा, विशेष रवी आणि जर्नेल सिंग यांचा निलंबन झालेल्या आमदारांमध्ये समावेश आहे। त्यानंतर निलंबित आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात निदर्शनं केली। मुख्यमंत्री कार्यालयातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र काढून भाजप सरकारनं त्यांचा अपमान केल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे। उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं संगमावर सुरू असलेल्या महाकुंभ पर्वाचा उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप होणार आहे। 144 वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात आज दुपारी 12 वाजेपर्यंत 68 लाखापेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं। अमृत स्नान करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं वाहतुकीचं नियमन केलं आहे। भारतातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी 2023-24 या आर्थिक वर्षात नफा कमावला असून कर्जही कमी केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या अहवालात दिली आहे। या कंपन्यांचा चालू गुंतवणूक नफा गेल्या वर्षी 4.2% इतका होता, त्यात वाढ होऊन तो आता 15.3% झाला आहे। तर उत्पादन नफ्यात 13.2% वाढ झाली आहे। सेवा क्षेत्रातलं उत्पादन 7.6% 38.1% इतकं झालं आहे असंही या अहवालात म्हटलं आहे। बंगालच्या उपसागरात आज सकाळी 6:10 5.1 रिक्टर स्केलचे भूकंपाचे झटके बसले। यामुळे ओदिशातल्या भुवनेश्वर, पुरी, पारादीप, बारीपाडा, संबलपूर, अंगुल आणि बालासोर सारख्या भागांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. यात कोणतीही जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या @airnews_mumbai या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 5 दिवस बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या आज बिहारमध्ये पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. उद्या मध्य प्रदेशात छत्तरपूर इथं बागेश्वर जनसेवा समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर त्या गुजरात इथं स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन आदरांजली अर्पण करतील आणि केवडिया इथं नर्मदा आरतीला उपस्थित राहतील. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत युक्रेननं मांडलेल्या रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत आणि चीन हे दोन्ही देश अलिप्त राहिले आहेत, तर ठरावाच्या विरोधात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मतदान केलं आहे. ठरावाच्या बाजूनं 93, विरोधात 18 आणि 65 देश गैरहजर राहिल्यानं हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान सध्या अमेरिका रशियासोबत युक्रेनसंबंधी शांती प्रस्तावावर चर्चा करत आहे. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात भारतीय सिनेमांचे पोस्टर स्पर्धकांना बनवायचे आहेत. या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत 296 जणांनी नोंदणी केली आहे. यात स्पर्धकांना हातानं तसंच डिजिटल साधनांचा वापर करून पोस्टर्स बनवता येतील. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत 1 ते 4 मे या कालावधीत होणार आहे. जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे. ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पाकिस्तानमध्ये रावळपिंडी मैदानावर होणारा हा सामना 2:30 सुरू होईल. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशावर 5 गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, तर भारत आणि न्यूझीलंडनं उपांत्य फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. अ गटात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये 2 विजयांसह भारत आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी 4 गुण आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पुढचा सामना 2 मार्च रोजी होणार आहे. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आकडेवारीवर आधारित विधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय इनोव्हेट विथ गो आय स्टॅट्स ही हॅकेथॉन आयोजित करत आहे. मायगो मंचावर ही स्पर्धा होणार असून त्यात सहभागासाठी आजपासून येत्या 31 मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी यात भाग घेऊ शकतील. सर्वोत्कृष्ट 30 स्पर्धकांना रोख पारितोषिकं देण्यात येतील. मुंबई, ठाणे आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पुढचे 2 दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरातले तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलं,
मुंबई आणि कोकणातील शेजारील जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. 25 आणि 26 फेब्रुवारीला कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ॲडव्हान्टेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या 2ऱ्या टप्प्याचं गुवाहाटीत उद्घाटन. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आम आदमी पार्टीच्या 12 आमदारांचं निलंबन. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाचा निषेध करणाऱ्या युक्रेनच्या ठरावाला अमेरिकेचा विरोध, भारत आणि चीन तटस्थ. आणि ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.